शीर्षक परिवहन के साधन
टीटल ट्रांसपोर्टमिटल
विवरण इस कहानी में टॉम विभिन्न परिवहन साधनों को जानता है जबकि वो शहर में यात्रा करता है
Beschreibung In dieser Geschichte lernt Tom verschiedene Transportmittel kennen, während er durch die Stadt reist.
Tom subah jaldi uthta hai.
Tom steht früh am Morgen auf.
Wo shehar dekhna chahta hai.
Er möchte die Stadt besuchen.
Pehle Tom bus leta hai.
Zuerst nimmt Tom den Bus.
Bus bahut bhari hui hai.
Der Bus ist sehr voll.
Tom bus mein bahut se logon ko dekhta hai.
Tom sieht viele Leute im Bus.
बस उसे पार्क तक ले जाती है
Der Bus bringt ihn zum Park.
पार्क में टॉम साइकिल चलाता है
Am Park fährt Tom mit dem Fahrrad.
टॉम ताजी हवा का आनंद लेता है
Tom genießt die frische Luft.
पार्क के बाद टॉम मेट्रो लेता है
Nach dem Park fährt Tom mit der U-Bahn.
मेट्रो बहुत तेज है
Die U-Bahn ist sehr schnell.
टॉम मेट्रो में शांति से यात्रा करता है
Tom reist ruhig in der U-Bahn.
अंत में टॉम बाजार पहुंचता है
Am Ende erreicht Tom den Markt.
टॉम बाजार से ताजे फल खरीदता है
Tom kauft frisches Obst vom Markt.
टॉम खुश महसूस करता है
Tom fühlt sich glücklich.
अब वो जानता है कि कब कौन सा परिवहन साधन उपयोग करना है
Er weiß jetzt, wann er welches Transportmittel nutzen kann.
टॉम ने दिन का आनंद लिया
Tom hat den Tag genossen.
उसने बहुत कुछ सीखा
Er hat viel gelernt.
टॉम संतुष्ट होकर घर जाता है
Tom fährt zufrieden nach Hause.
शीर्षक मौसम
Titel Wetter.
विवरण अन्ना एक पिकनिक की योजना बनाती है और उसे बदलते मौसम को देखना पड़ता है वो मौसम पूर्वानुमान को समझना सीखती है और निर्णय लेती है कि पिकनिक हो सकता है या नहीं
Beschreibung Anna plant ein Picknick und muss das wechselhafte Wetter beobachten. Sie lernt die Wettervorhersage zu verstehen und entscheidet, ob das Picknick stattfinden kann oder nicht.
Anna subah uthti hai aur khidki se bahar dekhti hai.
Anna wacht morgens auf und sieht aus dem Fenster.
Aasman badalon se bhara hai.
Der Himmel ist wolkig.
Anna apne phone par mausam purvanuman dekhti hai.
Anna überprüft die Wettervorhersage auf ihrem Handy.
Report dopahar mein barish ki bhavishyavani karta hai.
Der Bericht sagt Regen am Nachmittag voraus.
Anna sochti hai ki use kya karna chahiye.
Anna überlegt, was sie tun soll.
वो अपने पिकनिक की योजना के बारे में सोचती है
Sie denkt an ihren Plan für das Picknick.
अन्ना फैसला करती है कि पिकनिक को कल तक टाल देना चाहिए
Anna entscheidet, das Picknick auf morgen zu verschieben.
वो इस निर्णय से बेहतर महसूस करती है
Sie fühlt sich besser mit dieser Entscheidung.
अन्ना अपने दोस्तों को बदलाव के बारे में बताती है
Anna informiert ihre Freunde über die Änderung.
उसके दोस्त नई योजना से सहमत हैं
Ihre Freunde sind mit der neuen Planung einverstanden.
Anna aur uske dost kal ke liye khel taiyar karne ki yojana banate hain.
Anna und ihre Freunde planen, Spiele für morgen vorzubereiten.
Ve ummeed karte hain ki kal ka mausam behtar hoga.
Sie hoffen, dass das Wetter morgen besser sein wird.
Anna snacks khareedne ke liye supermarket jati hai.
Anna geht in den Supermarkt, um Snacks zu kaufen.
Wo cookies, phal aur juice khareedti hai.
Sie kauft Kekse, Früchte und Saft.
घर पर वो सब कुछ साथ में पैक करती है
Zu Hause packt sie alles zusammen.
Anna कल के पिकनिक का इंतजार करती है
Anna freut sich auf das morgige Picknick.
वो उम्मीद करती है कि मौसम अच्छा होगा
Sie hofft, dass das Wetter gut sein wird.
अगले दिन आसमान साफ है
Am nächsten Tag ist der Himmel klar.
Anna और उसके दोस्त पार्क में जाते हैं
Anna und ihre Freunde gehen zum Park.
वे धूप वाले दिन पिकनिक का आनंद लेते हैं
Sie genießen das Picknick am sonnigen Tag.
खरीदारी पर जाना
Einkaufen gehen.
Markus स्थानीय किसान बाजार में ताजा सब्जियां और फल खरीदने जाता है
Markus geht zum lokalen Bauernmarkt, um frisches Gemüse und Obst zu kaufen.
वो अभ्यास करता है कि कीमतों के बारे में कैसे पूछे मात्रा बताएं और एक खरीदारी सूची को प्रभावी ढंग से कैसे उपयोग करें
Er übt, wie man nach Preisen fragt, Mengen angibt und eine Einkaufsliste effektiv nutzt.
सुबह मार्कस जल्दी उठता है
Am Morgen steht Markus früh auf.
वो उन वस्तुओं की सूची बनाता है जिन्हें उसे खरीदना है
Er macht sich eine Liste der Dinge, dir kaufen muss.
बड़ी उत्सुकता से मार्कस अपने घर से निकलता है.
Mit großer Vorfreude verlässt Markus sein Haus.
बाजार में कई स्टॉल्स हैं.
Auf dem Markt gibt es viele Stände.
Markus एक स्टॉल पर जाता है जो ताजे सेब बेचता है.
Markus geht zu einem Stand, der frische Äpfel verkauft.
वो पूछता है, एक किलो सेब की कीमत क्या है?
Er fragt, wie viel kostet ein Kilo Äpfel?
विक्रेता कहता है, एक किलो की कीमत 2 यूरो है.
Der Verkäufer sagt, ein Kilo kostet 2 Euro.
Markus 2 किलो सेब खरीदता है.
Markus kauft 2 Kilo Äpfel.
फिर वो एक सब्जी विक्रेता के पास जाता है.
Dann geht er zu einem Gemüsehandel.
वो गाजर की कीमत के बारे में पूछता है.
Er fragt nach dem Preis der Karotten.
विक्रेता जवाब देता है, एक किलो की कीमत 1 यूरो है.
Der Verkäufer antwortet, ein Kilo kostet 1 Euro.
Markus 1 किलो गाजर खरीदता है.
Markus kauft 1 Kilo Karotten.
भरपूर टोकरी के साथ मार्कस घर की ओर जाता है.
Mit einem vollen Korb macht sich Markus auf den Heimweg.
वो अपनी खरीदारी से संतुष्ट है.
Er ist zufrieden mit seinen Einkäufen.
उसका लक्ष्य है कि अगली बार वो बेहतर तैयार हो.
Sein Ziel ist es, beim nächsten Mal besser vorbereitet zu sein.
शरीर और स्वास्थ्य.
Körper und Gesundheit.
Lisa डॉक्टर के पास जाती है क्योंकि वो अच्छा महसूस नहीं करती.
Lisa besucht den Arzt, weil sie sich nicht wohl fühlt.
वो सीखती है कि कैसे शरीर के अंगों का नाम और लक्षणों का वर्णन किया जाता है ताकि सही उपचार प्राप्त हो सके.
Sie lernt, wie man Körperteile benennt und beschreibt ihre Symptome, um die richtige Behandlung zu bekommen.
घर और अपार्टमेंट.
Haus und Wohnung.
Paul अपनी नई अपार्टमेंट को सजाना चाहता है.
Paul möchte seine neue Wohnung gestalten.
वो सोचता है कि कैसे कमरे को उत्तम रूप से उपयोग करें और कौन सी शैली उसकी व्यक्तित्व को दर्शाती है.
Er überlegt, wie man Räume optimal nutzt und welcher Stil seine Persönlichkeit widerspiegelt.
इस दौरान वो श्रमिकों और विक्रेताओं के साथ संवाद करना सीखता है.
Dabei lernt er, mit Handwerkern und Verkäufern zu kommunizieren.
Paul रंगों के चयन से शुरू करता है.
Paul beginnt mit der Auswahl der Farben.
उसे लगता है कि नीले और हरे रंग के शेड शांति लाते हैं.
Er findet, dass blaue und grüne Farbtöne beruhigend wirken.
Paul निर्णय लेता है कि वो अपने लिविंग रूम की दीवारों को नीला रंगेगा.
Paul entscheidet sich, die Wände seines Wohnzimmers blau zu streichen.
उपयुक्त फर्नीचर ढूंढने के लिए वो विभिन्न दुकानों का दौरा करता है.
Um passende Möbel zu finden, besucht er verschiedene Geschäfte.
वो एक सुरुचिपूर्ण आधुनिक सोफे का चुनाव करता है.
Er entscheidet sich für ein elegantes, modernes Sofa.
अगला कदम है प्रकाश व्यवस्था का चयन करना.
Nächster Schritt ist es, die Beleuchtung auszuwählen.
वो गर्म फैलाने वाला प्रकाश पसंद करता है जो आरामदायक माहौल बनाता है.
Er mag warmes, diffuses Licht, das Gemütlichkeit schafft.
वो माहौल को समायोजित करने के लिए डिमेबल LED लगाता है.
Er installiert dimmbare LEDs, um die Atmosphäre anzupassen.
अब वो कलाकृतियों की व्यवस्था की देखभाल करता है.
Nun kümmert er sich um die Platzierung von Kunstwerken.
वो उत्कृष्ट चित्रों और मूर्तियों का चयन करता है.
Er wählt exquisite Gemälde und Skulpturen aus.
Paul इन्हें सुंदर फोटो फ्रेम के साथ मिलाता है.
Paul kombiniert diese mit geschmackvollen Fotorahmen.
सभी व्यवस्था करने के बाद घर पूर्ण महसूस होता है.
Nachdem er alles arrangiert hat, fühlt sich das Zuhause komplett an.
Paul अपने घर और अपार्टमेंट से संतुष्ट है.
Paul ist zufrieden mit Haus und Wohnung.
परिवार और दोस्त.
Familie und Freunde.
Sabine पुराने दोस्तों और परिवार के साथ एक बैठक आयोजित करती है.
Sabine organisiert ein Treffen mit alten Freunden und ihrer Familie.
वो संबंधों के महत्व और विभिन्न सामाजिक वर्गों के भीतर मजबूत संबंधों को बनाए रखने की समझ खोजती है.
Sie erkundet die Bedeutung von Beziehungen und wie man starke Bindungen innerhalb verschiedener sozialer Kreise pflegt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.